मत्तय अध्याय 22। येशूने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात करून पुन्हा एकदा बोधकथेचा वापर केला। तो म्हणाला,
स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे। त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले। त्याने त्याच्या नोकरांना पाठवून ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले, पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला। नंतर राजाने आणखी काही नोकरांना पाठवून दिले। राजा नोकरांना म्हणाला, मी त्या लोकांना अगोदरच आमंत्रण दिले आहे, म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पहा मेजवानी तयार आहे, मी चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणि सगळे तयार आहे, लग्नाच्या मेजवानीस या। नोकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगितले, पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही। ते आपापल्या कामास निघून गेले। एक शेतात काम करायला गेला तर दुसरा व्यापार करायला गेला। काहींनी मालकाच्या उरलेल्या नोकरांना पकडून मार दिला व जीवे मारले। राजा फार रागावला। त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले। त्यांनी त्यांचे शहर जाळले। मग राजा त्याच्या नोकरांना म्हणाला, मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलाविले होते ते पात्र नव्हते। म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यांवर जा आणि तेथे तुम्हाला जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा। मग ते नोकर रस्त्यावर गेले। त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले। ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे नोकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांना जमा केले आणि ती जागा भरून गेली। मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला। मेजवानीसाठी साजेल असा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला। राजा त्याला म्हणाला, मित्रा, तुला येथे कोणी व कसे येऊ दिले? मेजवानीला साजेसे कपडे नसताना तो येथे कसा आलास? पण तो गप्प राहिला। तेव्हा राजाने नोकरांना सांगितले, या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्याला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल, कारण बोलाविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत।
मग परुषी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले। त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले। परुषांनी येशूला फसविण्याच्या हेतूने काही माणसे त्याच्याकडे पाठविली। त्यांनी आपली काही माणसे, शिष्य आणि हेरोदी गटाच्या काही लोकांना येशूकडे पाठविले। ते म्हणाले,
गुरुजी, आम्हाला माहीत आहे की आपण सत्यवचनी आहात आणि तुम्ही देवाचा मार्ग प्रामाणिकपणे शिकवता व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही। तुम्ही सर्वांना समान मानता, म्हणून तुमचे मत आम्हाला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?
येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला,
ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा।
त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले। तेव्हा येशूने विचारले,
या नाण्यावर कोणाचे चित्र आहे आणि या नाण्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे?
त्या लोकांनी उत्तर दिले,
त्यावर कैसराचे चित्र व नाव दिले आहे।
यावर येशू त्यांना म्हणाला,
जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या।
येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले। त्याच दिवशी काही सदुकी लोक त्याच्याकडे आले। हे लोक असे समजतात की पुनरुत्थान नाही। त्यांनी येशूला एक प्रश्न विचारला। ते म्हणाले,
गुरुजी, मोशेने शिकविले की जर एखादा मनुष्य मेला आणि त्याला मुलबाळ नसेल तर त्याच्या भावाने किंवा जवळच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुले होतील। आता आमच्यामध्ये 7 भाऊ होते। पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मेला आणि त्याला मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले। असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व 7ही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मेले। शेवटी ती स्त्री मेली। आता प्रश्न असा आहे की पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व 7ही भावांनी तिच्याशी लग्न केले होते।
उत्तर देताना येशू त्यांना म्हणाला,
तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हाला देवाचे वचन किंवा सामर्थ्य माहीत नाही। तुम्हाला समजले पाहिजे की पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत। उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील, तरी मृतांच्या पुनरुत्थानाच्या संदर्भात देव तुमच्या फायद्यासाठी जे बोलला ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय? तो म्हणाला, मी अब्राहम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे. हा देव मेलेल्यांचा देव नाही, तर जिवंत लोकांचा देव आहे.
जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. येशूने सदुकी लोकांना अशा बोधकथा सांगितल्या की त्यांना वाद घालता येईना हे परुषांनी ऐकले. म्हणून परुषांनी एकत्र येऊन मसलत केली. एक परुषी नियमशास्त्राचा जाणकार होता. त्या परुषांनी येशूची परीक्षा पहावी म्हणून प्रश्न केला. त्याने विचारले,
गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वात महत्वाची आहे?
येशूने उत्तर दिले,
प्रभू तुमचा देव याजवर प्रीती करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती करा. ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे, जशी आपणावर तशी इतरांवर प्रीती करा. सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.
म्हणून परुषी एकत्र उभे असताना येशूने त्यांना प्रश्न केला. येशू म्हणाला,
ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?
परुषांनी उत्तर दिले,
ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.
त्यावर येशू त्यांना म्हणाला,
मग दाविदाने त्याला प्रभू असे का म्हटले? दाविदाच्या अंगी पवित्र आत्मा आला असता तो म्हणाला, प्रभू माझ्या प्रभूला ख्रिस्ताला म्हणाला, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बैस. आता मग जर दाविद त्याला प्रभू म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो?
पण परुषांपैकी कोणीही त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. त्या दिवसानंतर त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.